सबसे अच्छी चीज जो एक हुई है पिछले कुछ दिनों में वो है विद्यासागर दौड़ की एक अचीवमेंट जिसमें उन्होंने एक तारे का नाम रखा है। तो वो आज हमारे साथ यहाँ पर स्टूडियो में मौजूद हैं और हमें बताने वाले कि ये सब हुआ कैसे, मतलब 13 साल के हैं वो, लेकिन ये बात कैसे हो गई मुझे समझ में नहीं आ रहा। सो विद्यासागर, वेलकम टू द शो सबसे पहले। एंड विद्यासागर के पिताजी भी हैं दीवान दौड़ साहब। थैंक यू सो मच फॉर बीइंग हियर। आप आए यहाँ पर स्टूडियोज में और ये साल खत्म करने का इससे अच्छा तरीका मुझे और कुछ नहीं लगता। खूब खूब मैं तो अभिनंदन ऐसा करतो आणि तुम्हाला थँक यू म्हणतोय।
धन्यवाद।
तर विद्यासागर पहिले तुझ्याशी बोलूया आपण, मला हे सांग एका स्टारला तू नाव दिलंयस, हे म्हणजे सुरू कसं झालं, हे जे कॉम्पिटिशन होती ह्याबद्दल तुला कसं कळलं पहिले हे सांग सगळ्यांना।
मी याच्याबद्दल न्यूज पेपर मध्ये वाचलं होतं, तर मी ऑनलाईन त्याची सगळी इन्फॉर्मेशन काढली त्या प्लॅनेटची, ऑनलाईनच त्याच्यावर काय नाव देता येईल त्याच्यासाठी त्या प्लॅनेटला ह्याच्यावर थोडा अभ्यास केला। मी संस्कृत मध्येच काही 10-12 नाव सॉर्ट आउट केले आणि त्यातून संतमस हे नाव सिलेक्ट केलं, कारण संतमसचा एक दुसरा मिनिंग होत होता की तमस म्हणजे संस्कृत मध्ये डार्कनेस आणि संतमस म्हणजे अंधाराला पळवणार।
क्या बात है, म्हणजे मस्त विचार करून तू एक सिलेक्शन केलं आहे, वी आर व्हेरी प्राउड ऑफ दॅट। तो विद्यासागर दौड से और भी बातें होने वाली, दीवान दौड़ साहब से भी और बात होगी जो उनके पिता है। विद्यासागर ने 13 साल की उम्र में नाम रखा है एक सितारे का, और आज हमारे स्पेशल गेस्ट ने 13 साल के विद्यासागर दौड़ जिन्होंने एक तारे का नाम रखा है कंपटीशन को जीतने के बाद में बड़ी रिसर्च की संस्कृत भाषा के बारे में, उनकी जानकारी काफी अच्छी है, और 13 नामों में से निकालकर फिर एक नाम संतमास उन्होंने चुना इस तारे के लिए, एंड ही इज अमंग्स वेरी फ्यू पीपल इन द वर्ल्ड जिन्होंने ये काम किया है। तो आज उनसे तो बात हो रही है, विद्यासागर शी आपण बोललो आता थोड्या आधी, आणि त्यांचे वडील म्हणजे दीवान दौड़ साहेब पण आहेत। सो आपका भी स्वागत करता हूं मैं वन्स अगेन, आणि मला सांगा की ह्यामध्ये तुम्ही किती मदत केली विद्यासागरची।
न्यूज पेपरला ही न्यूज आली होती जुलैच्या आसपास, तेव्हाच त्यांनीच मला सांगितलं की मी याच्यात भाग घेऊ का, म्हणजे मला असं मला वाटतंय की मी याच्यामध्ये मी नाव सुचवतो, म्हणलं कर तुला जर तुला इंटरेस्ट आहे तर कर तू। आणि त्यांनी खरोखर खूप मेहनत घेतली ते नाव शोधण्यामध्ये, त्या नावाची नंतर अशी रिक्वायरमेंट होती की त्या नावाबद्दल 100 शब्दामध्ये तुम्ही माहिती पण पाठवा आम्हाला, तर त्यावेळेस पण त्यांनी खूप मेहनत घेतली आणि लकीली त्याचं नाव म्हणजे सुरुवातीला टॉप 5 मध्ये निवडलं गेलं, नंतर मग ऑनलाईन वोटिंग मधून टॉप 1 फर्स्ट मध्ये पण निवडलं गेलं। आम्ही खरंच खूप अभिमान आहे आम्हाला त्याचा।
मग मला हे सांगा की तुमच्याकडनं मदत घेतली का त्यांनी नावासाठी काही?
नावासाठी तर नाही घेतली, म्हणजे आपण ते जे 100 शब्द त्याला जे माहिती पुढे पाठवायची होती त्यात आम्ही थोडीशी मदत केली।
करेक्ट। तुम्हाला पण ऑफिसमध्ये आजूबाजूला सोसायटीमध्ये सगळे येऊन विचारत असतील ना की असं कसं केलं आमच्या मुलाला, आम्ही प्रोत्साहन कसं द्यायचं।
खरं म्हणजे त्यांना तुम्ही ऍक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व्ह करू द्या, म्हणजे सायन्सचे असो किंवा कशाचे असो, मुलं कसं आहे ऍक्टिव्हिटीमधूनच शिकतात, पुस्तकी ज्ञान हे मुलाला पूर्ण डेव्हलप करू देत नाही।
करेक्ट।
आणि विद्यासागर तसाच आहे, तो अभ्यासामध्ये तुम्ही त्याला बसवा तो अभ्यास बिलकुल असं कॉन्स्टंटली 2 तास करणार नाही, पण ऍक्टिव्हिटी मात्र तो 3 तास त्यात गुंतून जाईल एकदम।
माझ्या बालपणीचं जेवढं आठवण आहे तुमचं पण तसंच असेल म्हणजे आता हा वर्ष तुमच्यासाठी एकदम छान होता।
हो आमच्यासाठी, माझ्यासाठी तर माझी ऍक्च्युली मला ह्या वर्षामध्ये 2 सरप्राईज भेटले। माझी मुलगी आता 10वी पास झाली, ती 93% तिला आणि आता विद्यासागरनी ऍज अ फादर म्हणून मी खूप प्राऊड फील करतोय माझ्या मुलांबद्दल,
आणि आय होप की पुढच्या वर्षामध्ये पण अशाच बऱ्याच न्यूज येतील आणि तुम्ही पुन्हा इथे आमच्याशी बोलायला।
हो नक्कीच नक्कीच।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम
बजाते रहो।